नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती भवनांत आयज सांजवेळा जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पद्म पुरस्कार भेटयले. देशांतल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारा पैकी पद्म पुरस्कारांचें वितरण पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री ह्या तीन श्रेणींत दितात. हातूंत पत्रकार पी नारायणन हांकां पद्मविभूषण, आदले न्यायाधीश केटी तशेंच आदले टेनीस खेळगडे विजय अमृतराज, अभिनेता मामुटी आनी पार्श्वगायिका अलका याज्ञीक हांकां पद्मभूषण पुरस्कार फावो जाले. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हें तत्व भारताच्या वेगान वाडपी भरवशाच्या जागतीक शक्तींत जावपी परिवर्तना फाटलें मुखेल प्रेरणास्थान आसा अशें नवी दिल्लींत एका खासगी प्रसारमाध्यम संस्थेन आयोजीत केल्ल्या शिखर परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलें, फाटल्या दशकांत देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरता आनी व्यापक जागतीक हिताकडे आशिल्ली कटिबद्धता हाचेर आदारिल्ली आसा अशें तांणी म्हणलें. सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाचेर उजवाड घालतना तांणी म्हणलें की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आनी थळाव्या उत्पादनांक तेंको ह्या सारखे उपक्रम यशस्वी जाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्विकारली. हालींच्या काळांत जवळपास 25 कोटी लोक गरिबींतल्यान भायर आयले, जाका लागून एका व्हड नवीन मध्यम वर्गाचो उदय जाला आनी आर्थीक हालचालीक चालना मेळ्ळ्या. परवडपी घरां, कर सुदारणा, भलायकी सेवा योजना आनी सुदारीत शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करत तांणी गरिबांक आनी मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुख्य प्राथमिकता आशिल्ल्याचें अधोरेखीत केलें.
पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज सांगले की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करतना तांणी हे म्हळे. शाह हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींक तांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपली. राष्ट्रवाद, सांस्कृतीक राष्ट्रवाद आनी भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून तांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींची प्रशंसा केली.
नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ERP और नाफेड कल्याण, ये 4 पहलों की शुरुआत की. तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसकेच्या निमतान चर्चा केली. ह्या बसकेंत स्थिर आनी विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आनी चीन ह्या दोनी वटांनी विश्वास आनी परस्पर समजिकाय वाडोवपाक मदत करतले हाचेर डोवाल हांणी भर दिलो.
वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स एंड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
फिफा वर्ल्ड कपांत आयज अमेरिकेतल्या सेंटा क्लेरा हांगा जाल्ल्या गट जे मॅचींत अल्जेरियान जॉर्डनाक 2-1 अशे हारयले. दुसरे मॅचींत आयज न्यूयॉर्क स्टेडियमांत जाल्ल्या गट आयच्या मॅचींत नॉर्वेन सेनेगलाचो 3-2 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत आनी उपहिमालयन अस्तंत बंगालाच्या कांय वाठारांनी गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां मेरेन कर्नाटक दर्यादेग, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा हांगाय गोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.